बादबा मुलाहिजा होशियार नम्रपुरीचे महाराज राजा वीरेंद्र प्रताप येत आहेत हो बादबा मुलाहिजा होशियार सावधान नम्रपुरीच्या महाराणी राणी रूपमती दरबारात येत आहेत हो सावधान होशियार होशियार नम्रपुरीची राजकन्या दुर्गुणांची सॉरी सद्गुणांची खाण सुकुमारी प्रियंवदा येत आहे हो होशियार
शी काय आवाज आहे माझे तर कान दुखायला लागले
महाराजांचा विजय असो महाराजांचा विजय असो
या या महामंत्री या काय खबर आहे आजची गॅसचे भाव खाली आले का नाही अजून
महाराज सगळा कारभार उत्तम चालू आहे प्रजाजन कामकाजात गर्क आहेत आपली सोय म्हणून प्रजाजनांनी SUV विकून हायब्रिड्स घेतले आहेत मला दुसरीच गोष्ट सांगायची होती सर्व दरबारींचा असा आग्रह आहे की मी आज एका अप्रिय विषयाला वाचा फोडावी
काय म्हणणं आहे न घाबरता विचारा
महाराज मी आज अनेक वर्ष आपल्या सेवेत आहे पण गेले काही दिवस मी आपल्याला चिंतामग्न पाहतो आपल्या चिंतेचं कारण कळेल का
प्रियंवदे तुझ्या कुमॉनच्या करेक्शन झाल्यात का त्या कर बघू आम्हाला प्रधानजींबरोबर काही महत्वाचं बोलायचंय
मी नाही जाणार आणि आत्ता का नंतर करे
प्रियंवदे महामंत्री आम्ही तुमचा सल्ला घेणारच होतो काय करावं काही सुचत नाही काही दिवसांपासून आमच्या असं लक्षात आलंय की आमची लाडकी प्रिया आम्ही वेश बदलून जेव्हा प्रजेचं मंगल कुशल पाहायला जातो आम्हाला प्रियंवदेबद्दल काही चांगल्या गोष्टी कानावर येत नाही देशव्यवस्था चांगली आहे याची जाणीव आहे आम्हाला
आता टोच लागते
चिंता खाते सदा
पण एकच आता टोच लागते
चिंता खाते सदा
शिकवून समजून किती सांगतो
उद्धट प्रियं वदा
पण उद्धट प्रियं वदा पण उद्धट प्रियं वदा
प्रधानजी आम्ही सगळं करून पाहिलं पण नम्रपुरीच्या राजकन्येला आम्ही सौजन्य शिकवू शकलो नाही
महाराज मला कल्पना होतीच पण असं हताश होऊन कसं चालेल अजून एक मार्ग आहे मी एक योजना आखली आहे आपली प्रजा आपल्यावर असीम प्रेम करते आपण त्यांचीच मदत मागूया कोण आहे रे तिकडे
दवंडी पिटवून मदत मागतो विनवणी क उपाय सांगा अभय वाटतो उपाय सांगा अभय वाटतो ठेवू नका काही मना ठेवू नका काही मना दवंडी पिटवून मदत मागतो दवंडी पिटवून मदत मागतो
ऐका हो ऐका ऐका हो ऐका राजकन्या प्रियंवदेला जो कोणी खरी खुरी प्रियंवदा करण्यास मदत करेल त्याला नम्रपुरीचे महाराज वीरेंद्र प्रताप सिंग सहस्त्र सुवर्ण मुद्रा देतील ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका हो ऐका